तर सुकन्या चवन विवाह हा अध्याय क्रमांक 3 याच्यावर चर्चा चालू आहे. तर आपण पाहिलं की राजा शर्यतीची ही जी कन्या आहे सुकन्या, हिचा विवाह हा चवन मुनींच्या बरोबर कसा होतो, कारण ज्यावेळेला जय श्री राधा गोविंद भगवान की जय, तर ज्यावेळेला हे चवन ऋषींच्या आश्रमामध्ये गेले असताना जी सुकन्या आहे आपल्या मैत्रिणीबरोबर त्या आश्रममध्ये फिरत असताना तिला असे दोन म्हणजे चवन मुनी इतकी तपस्या करत होते की त्या तपस्येद्वारे त्यांचं शरीर पूर्णपणे त्या मातीने हे होऊन गेलं होतं, लिप्त होऊन गेलं होतं आणि फक्त डोळे उघडे होते, डोळ्याचे तेजस्वी दिसत होते. आणि हे डोळे तेजस्वी दिसल्यामुळे सुकन्याला थोडं आश्चर्य वाटलं आणि तिने ते त्या डोळ्यांना म्हणजे काट्याद्वारे ते टोचण्याचा प्रयत्न केला आणि टोचल्यानंतर त्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले आणि ती घाबरली. आणि नंतर राजाला शर्यतीला समजले की काहीतरी आपल्याकडून अपराध घडलेला आहे, कारण त्यांच्या सैन्यामध्ये मलमूत्र विसर्जन होत नव्हतं सैन्याचं, त्यामुळे ते म्हणले इथे काहीतरी चवन मुनी ऋषींच्या प्रती काहीतरी अपराध झालेला आहे. आणि ज्याला सुकन्याला हे समजतं, सुकन्या धावत धावत जाते म्हणजे पिताशी हा अपराध माझ्याकडून घडलेला आहे. आणि मग राजा शर्यती चवन मुनींच्याकडे क्षमा याचना करतात, या अपराधातून क्षमा करण्यासाठी याचना करतात. आणि मग चवन ऋषी म्हणतात की तुमच्या मुलीचं लग्न झालेलं आहे का, ही मुलगी कुवारीच आहे का. तर हे ऐकल्यानंतर राजा शर्यतींना समजतं की जर सुकन्याला जर चवन मुनींना जर मी त्यांची पत्नी म्हणून दिलं तर कदाचित या अपराधातून मी क्षमा होऊ शकतो. आणि म्हणून राजा शर्यती सुकन्याला सुकन्याचा विवाह चवन मुनींशी करून देतात. आणि आपण पाहतो पुढे की अतिशय सुंदर, भले चवन मुनी हे अतिशय वृद्ध होते असं म्हणतात, त्यांची जी कातडी होती ती पूर्णपणे लोंबत होती, इतके वृद्ध, सगळी हाडं दिसत होती, इतके वृद्ध होते. पण सुकन्या चांगली कन्या नावातच तिच्या हे होतं आणि अतिशय पतिव्रत्तेचं जो धर्म आहे तिने आपल्या जीवनामध्ये स्वीकारला आणि पतीची अतिशय सुंदर सेवा तिने केली. आपल्या पतीला काय आवश्यक आहे पतीचं हृदय जाणलं, मन जाणलं आणि तिने अतिशय सुंदर सेवा केली. आणि सेवा करत असताना एकदा त्यांच्या आश्रममध्ये दोन अश्विनी कुमार येतात आणि चवन मुनींना वाटतं की ही इतकी सुंदर सेवा करते, माझं हे वृद्ध शरीर ह्या सेवेमध्ये बाधा आहे, हा म्हणून त्या अश्विनी कुमारांना म्हणतात की कृपया करून मला तरुण शरीर द्या आणि हे जर तुम्ही दिलं तर मी तुम्हाला काय सोमरस देईन. सोमरसाचा अधिकार अश्विनी कुमारांना नव्हता, पण चवन ऋषी म्हणाले तुम्ही जर मला तारुण्य दिलं तर मी तुम्हाला सोमरस निश्चित देईन. तर मग अश्विनी कुमार चवन ऋषीने त्या सरोवरामध्ये घेऊन जातात, सरोवरातून ज्याला बाहेर येतात त्याला 3 तेजस्वी पुरुष बाहेर येतात. आता तिघांमध्ये चवन ऋषी कोण हे समजत नाही, त्यामुळे सुकन्या म्हणते मला माझे पतीच हवेत. आणि मग अश्विनी कुमार संतुष्ट होतात आणि अश्विनी कुमार चवन ऋषींना सुकन्याला देतात. आणि मग ही सुकन्या आपल्या जो तरुण झालेले चवन ऋषी आहेत यांच्यावर जो संसार करत होती आणि एका ठिकाणी बसले असताना राजा शर्यती तिथं आला आपल्या कन्येला पाहण्यासाठी. आणि त्याने ज्याला पाहिलं की माझी कन्या जिचा मी विवाह एका वृद्ध पुरुषाशी करून दिलेला आहे याच्याबरोबर हा तरुण व्यक्ती कोण आहे, आणि म्हणून ते म्हणतात की ते तिला पूर्णपणे ओरडतात, तिच्यावर तिला चास्टाईज करतात, ओरडतात आणि म्हणतात की हे मुली तुझा जन्म उत्तम कुळात झाला असूनही अशी विपरीत मती तुला कशी काय प्राप्त झाली, निर्लज्ज होऊन तू या जाराला कसे काय स्वीकारलेस, हे तुझे कृत्य कुळाला कलंक लावणारे असून तू माझे आणि आपल्या पतीचे कुळ नरकात ढकलीस आहेस. अशा पद्धतीने राजा शर्यती एक पिता आहेत, आपल्या मुलीवर क्रोध प्रकट करत आहेत. आणि सुकन्याला हे माहिती होतं की ह्याच्यामध्ये माझी काही चूक नाही आहे. सुकन्या कारण तिचं पतिव्रत्तेचा रूपात म्हणतायत की तिला स्वाभिमान आहे तिचा त्या पतिव्रत्तेचा, आणि ती म्हणते ती स्मित हास्य करते, म्हणजे इतका क्रोधामध्ये जरी शर्यती बोलले तरी सुकन्याला माहीत होते की माझ्या याच्यामध्ये काहीच दोष नाही आहे. म्हणून सुकन्या हसत हसत काय म्हणते, हे पित्याचे हे उद्गार ऐकताच पवित्र सुकन्याला हसू आले. तिने हसत हसत त्यांना सांगितले, हे तात माझ्याजवळ जे बसलेले आहेत ते दुसरे तिसरे कोणी नसून ते कोण आहेत. ती सगळी कथा सांगते त्यांना की कशा पद्धतीने अश्विनी कुमारांच्या द्वारे चवन ऋषींना एक सुंदर तरुण शरीर मिळालेलं आहे. आणि मग हे सुंदर ऐकल्यानंतर पुढे आपण पाहू की राजा शर्यतीला खूप आनंद येतो, राजा शर्यती इतके प्रसन्न होतात आणि आपल्या कन्येला आलिंगन करतात, म्हणतात म्हणजे तिचं जे पतिव्रतेद्वारे सुद्धा संतुष्ट होतात आणि तिचं जे स्पष्टता आहे त्या स्पष्टतेद्वारे सुद्धा खुश होतात आणि त्यांना कळतं की चवन ऋषी आता हे तरुण झालेले आहेत, स्वीकार करतात, राजा शर्यती तिथून निघून जातात. तर या कथेतून आपण काय शिकू शकतो हे हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आजचा विषय आहे गैरसमज. कारण जर पाहिलं असतं की राजा शर्यतीने जर हे दृश्य पाहिलं असतं आणि तिथून तसेच निघून गेले असते, कसली विचारपूस नाही, काहीच नाही, आणि त्यांच्या पहिल्या बोलण्यामध्ये आपल्याला आढळतं की त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला होता. काय की माझी मुलगी कशी कलंक लावणार आहे आणि तिने कुळाला पूर्णपणे कलंक लावलेला आहे असा गैरसमज घेऊन जर राजाने जर पृच्छा केली नसती, तिने जर राजाने जर सुकन्याला जर विचारलंच नसतं तर राजाच्या मनामध्ये मोठा गैरसमज निर्माण झाला असता आणि तो गैरसमज त्यांच्या संबंधामध्ये विक्षेप आणला असता. म्हणून राजाने थेट सुकन्याला विचार, कारण संबंध चांगले होते आणि संबंध चांगले असल्यामुळे हा गैरसमज आल्यामुळे लगेच राजाने विचारले आणि सुकन्याने सुद्धा, कारण संबंध चांगले आहेत, पिता आणि पुत्री यांचे संबंध चांगले असल्यामुळे तिने सुद्धा हसत हसत उत्तर दिले. त्या क्रोधाने ती काही अशी भडकली नाही, तिने हसत हसत उत्तर दिले की हे पिताश्री हे दुसरे दुसरी कोणी नसून हे माझे पतीच आहेत, चवन ऋषी आहेत. तर इथे कारण ह्यांचे संबंध चांगले असल्यामुळे हा छोटासा गैरसमज फटाफट दूर झाला आणि दोघंही आनंदाने त्यांनी ते एकमेकांना स्वीकार केलं. तर आज आपण पाहूया की गैरसमज हा ज्या वेळेला जीवनामध्ये येतो, विशेष करून आपण आपल्या भक्त समुदायामध्ये चर्चा करू, कारण गैरसमज ही अशी गोष्ट आहे, भौतिक जगासाठी एक मोठा रोग आहे. आणि आजकाल जे काही घडत आहे जगामध्ये, या जगामध्ये आपणही येतो, तर या संपूर्ण जगामध्ये जे काही घडतं ना ह्याला केवळ गैरसमज कारण आहे, बाकी काही नाही. कारण स्पष्टता नाही आहे, संबंध नसतात, त्यामुळे गैरसमज निर्माण होतो, त्या गैरसमजमुळे बऱ्याच गोष्टी घडत असतात. तर आपल्याला जगापेक्षा आपण आपल्या समुदायामध्ये, भक्त समुदायामध्ये ज्या वेळेला असा गैरसमज निर्माण होतो त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे याचा आपण विचार करू, ठीक आहे. तर गैरसमज निर्माण होणं म्हणजे काय, ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये हा गैरसमज निर्माण होतो तर त्या व्यक्तीमध्ये दोष नसतो. गैरसमज निर्माण होणं हा दोष माझा आहे, ही माझी अपूर्णता आहे पहिले समजलं पाहिजे, तरच आपण गैरसमज दूर करू शकतो. आपल्या वाटतं गैरसमज झाला म्हणजे चूक दुसऱ्याची आहे, चूक दुसऱ्याची नाही आहे. जसं इथे राजा शर्यतीची ही चूक होती की त्यांनी तो गैरसमज निर्माण करून घेतला होता, कारण त्यांची अपूर्णता होती. अपूर्णता काय होती, कारण ते जसे आहे तसे पाहू शकले नाहीयेत, त्यांनी जस्ट विचारलं. त्याच पद्धतीने ज्या वेळेला आपल्या मनामध्ये असा गैरसमज निर्माण होतो त्यावेळेला पहिली ही गोष्ट आहे, पहिलं हे समजून घेतलं पाहिजे की गैरसमज निर्माण झालेला आहे म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी अपूर्णता आहे आणि या अपूर्णतेमुळे माझ्या मनामध्ये असा गैरसमज निर्माण झालेला आहे. हे पहिलं, ही स्पष्टता पहिली पाहिजे, पहिली व्याख्या गैरसमजाची व्यवस्थित आपण ऐकून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे की गैरसमज म्हणजे दोष दुसरीकडे नाही आहे, दोष माझ्यामध्ये आहे, माझी काहीतरी अपूर्णता आहे, ठीक आहे. मग आपण पाहतो की याचा परिणाम काय होतो. आपण भागवतमधले कित्येक उदाहरणं पाहू शकतो आणि भागवतमध्ये बऱ्याच ठिकाणी हे गैरसमजुतीचे उदाहरण बरेच आहेत. जसं आपण पाहतो की भागवतच्या पहिल्या स्कंदामध्येच परीक्षित महाराजांना ज्या वेळेला खूप तहान लागते आणि परीक्षित महाराज शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये जातात आणि शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांना पाणी मिळत नाही, त्यांना थोडासा क्रोध येतो आणि क्रोधामध्ये ते एक मृत सर्प शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकतात आणि तिथून निघून जातात ते. आणि ही गोष्ट ज्यावेळेला शृंगीला समजते, शृंगीच्या मनामध्ये हा गैरसमज येतो की हा राजाने हे कृत्य केलंच का. आता ज्यांच्या प्रती कृत्य केले त्यांना काही नाही झालेलं, शमीक ऋषी आनंदामध्ये आहेत, ते ज्यावेळेला जागृत अवस्थेमध्ये नाही तो त्यांना समजलं, त्यांनी तो सर्प गळ्यातून काढून टाकला, त्यांना काही वाटलं नाही. पण शृंगीची जी अपरिपक्वता किंवा आपण म्हणू शकतो अपूर्णता, या अपूर्णतेमुळे त्यांनी असा काही गैरसमज निर्माण केला आणि त्या गैरसमजुतीमुळे त्यांनी काय केलं, राजाला शाप दिला. आणि त्याचा परिणाम काय झाला, परिणाम हा संपूर्ण ब्राह्मण जातीला भोगावा लागला. म्हणजे आपण पाहतो की कलियुगामध्ये ब्राह्मण जातीचं हे झालं ना, ते कुणामुळे, केवळ शृंगीमुळे. तर हे जे आहे हे काय आहे, केवळ एक गैरसमज निर्माण झाल्याचा परिणाम आहे. अजून आपण कथा बऱ्याच कथा आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेला प्रजापती दक्ष, भागवतच्या तिसऱ्या स्कंदामध्ये कथा येते की प्रजापती दक्ष तिसऱ्या का चौथ्या 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 हां चौथ्या स्कंदामध्ये प्रजापती दक्ष हे ज्यावेळेला त्या सभेमध्ये आले आणि दक्ष म्हणजे प्रजापती येते ते ज्याला सभे सगळे उठून उभे राहिले आणि उठून उभे राहिल्यानंतर आता सगळे सन्मान देत आहेत फक्त ब्रह्माजी आणि शिवजी. शिवजींचा स्तर खूप मोठा होता. शिवजींचा इतका मोठा स्तर होता की शिवजी हे परमात्म्याचं परमात्म्यावर ध्यान करून राहिले होते आणि ब्रह्माजी हे त्यांचे पित्याप्रमाणे होते त्यामुळे ते तिथून उठले नाहीत. पण ज्यावेळेला प्रजापती दक्ष हे पाहतात की शिवजी उभे राहिलेले नाहीत त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो आणि ते शिवजींना अपशब्द बोलायला चालू करतात. आचार्यांच्या एका टिप्पणीमध्ये मी वाचत होतो की जीव गोस्वामी तिथे लिहित आहेत की एकाने प्रश्न असा विचारला की प्रजापती दक्ष आल्यानंतर शिवजींनी उठून उभं राहायला पाहिजे होतं कारण शिवजी परमात्म्यावर ध्यान करत होते तर प्रजापती दक्षांच्या हृदयात सुद्धा परमात्मा होताच ना, त्यामुळे उठून उभून त्या परमात्म्याला जर दिला असता आदर तर काय झालं असतं. तर जीव गोस्वामी लिहित आहेत की शिवजी असे म्हणतायत की मी शोधत होतो प्रजापती दक्षच्या हृदयामध्ये कोण परमात्मा आहे कारण मला दिसलाच नाही मला दिसलाच नाही. म्हणजे इतकं प्रजापती दक्ष अशा पद्धतीचे होते की म्हणजे शिवजी म्हणतात मी शोधत होतो कुठे दिसतोय कुठे दिसतोय मला दिसलाच नाही. तर मग तिथे प्रजापती दक्षांच्या हृदयामध्ये गैरसमज निर्माण झाला आणि त्याचा परिणाम काय, त्यांनी अपशब्दांमध्ये शिवजींची निंदा केली आणि त्याचा परिणाम काय, आपलं सरच त्यांना गमवावं लागलं डोकं. तर गैरसमज असा असतो. अशा बऱ्याच कथा आहेत आणि इतकंच नाही तर या जगामध्ये जो कोणी व्यक्ती येईल त्या प्रत्येकाबद्दल गैरसमज हा निर्माण होतोच होतो कारण प्रत्येक व्यक्ती हा जगामध्ये अपूर्ण आहे आणि आपण पाहतो की गैरसमज का, कारण आपली अपूर्णता आहे आणि आपण प्रत्येक जण अपूर्ण असल्यामुळे गैरसमज हा राहतोच. इतकंच काय, या जगामध्ये ज्याला भगवंत येतात ना तर भगवंताबद्दल सुद्धा गैरसमज निर्माण होतो. जसं शामंतक उपाख्यान, ज्या द्वारकावासियांना भगवंतांनी कुणाकडून कालयवन जरासंध यांच्याकडून रक्षण करण्यासाठी एका रात्रीमध्ये मथुरेतून द्वारकेमध्ये शिफ्ट केलं, एका रात्रीमध्ये द्वारकेची निर्मिती केली, ज्या भगवंतांनी त्या द्वारकावासियांना रक्षण करण्यासाठी एका रात्रीमध्ये द्वारकेची निर्मिती केली अशा द्वारकावासियांनी सुद्धा भगवान श्रीकृष्णांवर आरोप लावला होता. तर विचार करू शकतो भगवंतांना लोक सोडताना आपली काय स्थिती आहे. तर भगवंतांनी त्या आरोपाचं खंडन निश्चित केलं. ते सांगण्याचा उद्देश हा की भौतिक जगाचा हा रोग आहे. का रोग आहे, कारण भौतिक जगामध्ये आपण जे बद्ध जीव असल्यामुळे बद्ध जीवनामध्ये आपली जी अपूर्णता आहे आणि अपूर्णतेमुळे हा गैरसमज निर्माण होत असतो आणि म्हणून ह्या गैरसमजातून जोपर्यंत आपण बाहेर येत नाही तोपर्यंत प्रगती करणं खूप मुश्किल होतं. तर आज आपल्याला चर्चा करायची आहे की गैरसमजुतीचा परिणाम काय होतो आणि याच्यातून आपण कसं बाहेर पडायला पाहिजे. ठीक आहे, तर भक्तिविनोद ठाकूर हे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा पक्षी उडण्यासाठी दोन पंख लागतात, पक्षी एका पंखावर कधी उडत नाही त्याला दोन पंख लागतात, तसं एका साधकाला सुद्धा आध्यात्मिक जीवनामध्ये भरारी प्रगती करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा दोन पंख गरजेचे आहेत, एक आहे साधना आणि दुसरे आहेत संबंध. आणि म्हणून श्री रूप गोस्वामी उपदेशामृतमध्ये अतिशय सुंदर भजन क्रियेची सुरुवात करायच्या अगोदर श्री रूप गोस्वामी साधना कशी असावी आणि संबंध कसे असावे याचं वर्णन करतात. आणि म्हणून श्री रूप गोस्वामींनी भजन क्रिया सातव्या श्लोक मध्ये दिलेली आहे आणि पहिले तीन श्लोक आपली वैयक्तिक साधना कशी असावी आणि दुसरे चार पाच सहा हे संबंध कसे असावे याविषयी वर्णन करतात. आणि श्री रूप गोस्वामी सांगतात या दोन गोष्टी ह्या पाहिजेच पाहिजेत. केवळ जर आपण म्हटलो की मी फक्त साधना करेन मला संबंधाशी घेणं देणं नाही तरी नाही चालणार. एखादा म्हणेल मी संबंध चांगले ठेवेन मला साधनेशी काय घेणं देणं नाही तेही नाही चालणार. हे दोन पंख हे आवश्यक आहेत. त्यामुळं इथे आपण पाहूया की ज्यावेळेला भक्त समुदायामध्ये राहत असताना आपण अपूर्ण आहोत आणि अपूर्ण असल्यामुळे आपल्या मनामध्ये 100% गैरसमज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि त्याचा परिणाम काय होतो, हा गैरसमज ज्याला वाढत जातो ना त्याचा परिणाम काय होतो, परिणाम हा संबंधामध्ये विक्षेप येतो. संबंध बिघडतात, कारण जितके गैरसमजू जास्त तितकं हृदय हे दूर 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 जातं, आणि त्यामुळे विदय हृदय दूर गेल्यामुळे आपण विमुख होतो, आणि विमुख झाल्यामुळे आपल्या संबंधामध्ये विक्षेप येतो, आणि जिथे संबंधामध्ये विक्षेप येतो त्याचा परिणाम हा आहे की किती जरी साधना केली, कारण संबंध जर व्यवस्थित नसतील तर आपण किती जरी साधना केली त्या साधनेमध्ये जे मन घेऊन आपण बसतो ना, त्या मनामध्ये एक ऑफेन्सिव्ह अटिट्यूड किंवा फॉल्सी अटिट्यूड किंवा त्याला म्हणलं की दूषित चेतना हे घेऊन आपण सगळं करत असतो, मग ते ऑफरिंग असेल, ती सेवा असेल, तो जप असेल, काही असेल, कार्य असेल, काही असेल, संबंध व्यवस्थित नसल्यामुळे आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये ती दूषित चेतना, ती अपराधी भाव, हां, ती चुकीची मनोवृत्ती घेऊन आपण बसतो, आणि त्यामुळे जे काही आपण करतो ते भगवंत स्वीकार करत नाहीयेत, आणि म्हणून जर भगवंतानी भगवंत कधी स्वीकार करतील, भगवान म्हणतात की म्हणतात ना की भगवंतांना काय हवंय, भगवंतांना भावना हवी आहे, कार्याची गरज नाही भगवंतांना, भगवंतांना भावना हवी आहे, आणि ती संबंधामुळे आपली भावनाच दूषित झाल्यामुळे किती जरी त्या व्यक्तीने केलं, तो किती जरी जप करत असेल, तो किती जरी साधना चांगली करत असेल, पण त्याचे संबंध जर व्यवस्थित नसतील तर तो भक्तीमध्ये प्रगती नाही करू शकत, का, कारण त्याचा प्रॉब्लेम कुठे आहे, त्याची गैरसमजुतीमुळे ते संबंध विक्षेपाला गेलेले आहेत, आणि म्हणून जोपर्यंत ते संबंध व्यवस्थित येत नाहीत तोपर्यंत तो प्रगती करू शकत नाही, केवळ साधनेद्वारे व्यक्ती प्रगती नाही करू शकत, त्याला संबंध हे जीवनामध्ये आणायलाच पाहिजेत, आणि संबंध का प्रस्थापित होत नाहीत हे सुद्धा महत्वाचं आहे, गैरसमजुतीचं मुख्य कारण आहे काय, की मेन कारण हे आहे की आपल्या संबंधामध्ये कृष्ण आलेले नाहीत, जोपर्यंत संबंधामध्ये कृष्ण येत नाहीत, कृष्ण काय आहेत, कृष्णाचं नाव काय, कृष्ण का सर्व आकर्षक ना, ते सगळ्यांना आकर्षित करतात, मग ते काय करतात, हृदयांना भी आकर्षित करतात, म्हणून ज्याला संबंधामध्ये कृष्ण असतात ना, हृदय किती जरी विमुख असेल ना, त्या दोन्ही हृदयांना, दोन्ही सोडा, जितके हृदय तिथं बसले त्या सगळ्या हृदयांना एका ठिकाणी घेऊन येतात कृष्ण, म्हणून भगवान श्रीकृष्णाचं नाव आहे आकर्षण, काय सर काय आकर्षण इति कृष्ण ना, कर्षत इति कृष्ण, तर ते आकर्षण करतात, तर म्हणून संबंधांमध्ये जर कृष्ण नसतील तर संबंध व्यवस्थित होत नाही, आणि एक छोटीशी गोष्ट सुद्धा गैरसमजुतीसाठी कारणीभूत पडू शकते, आणि म्हणून मुख्य जो भाग आहे, मुख्य भाग आहे की आपण पाहतोय गैरसमज म्हणजे काय, तर गैरसमज म्हणजे काय, आपली अपूर्णता आहे म्हणून आपल्याला गैरसमज दिसतोय, ही अपूर्णता पूर्ण करण्याचे कार्य कृष्ण करतात, कारण कृष्ण पूर्ण आहेत, आपण अपूर्ण आहोत, आणि ज्यावेळेला संबंधामध्ये कृष्ण येतात त्यावेळेला ती अपूर्णता कृष्ण भरून काढतात, आणि कधीच आपल्या मनामध्ये ही गैरसमजूत येऊ शकत नाही, आणि जरी आली तरी कृष्ण भरून काढतात ती, कृष्ण असं काही ज्ञान देतात ददामी बुद्धी योगमतम, ती गैरसमजूत निघून जाते पूर्णपणे, तर म्हणून संबंध स्वच्छ असणं फार गरजेचं आहे, जसं आपण शरीराला स्वच्छ ठेवतो ना तसं संबंधांना स्वच्छ ठेवणं फार गरजेचं आहे, आणि स्वच्छ कधी राहतील, ज्यावेळेला कृष्ण त्या संबंधांमध्ये असतील त्यावेळेला, म्हणून जितका जास्तीत जास्त भगवान श्रीकृष्णांना आपण संबंधामध्ये आणू तितकं जास्तीत जास्त आपण एकमेकांच्या जवळ येऊ शकतो, आणि जितकं एकमेकांच्या आपण जवळ येऊ शकतो तितके गैरसमजूत आपल्या मनामध्ये येणार नाही, आली तरी ती लगेच दूर होऊ शकते, हे उदाहरण आहे ते की राजा शर्यती आणि सुकन्यांचा संबंध इतका हे होता की राजा शर्यती क्रोधाने भडकले, कारण तिला आपल्या तिला राजाला आपल्या कन्येची काळजी होती, ते एक जिव्हाळा होता, एक अफेक्शन होतं, एक प्रेम होतं आणि एक संबंध चांगले होते, आणि त्यामुळे राजा शर्यती क्रोध प्रकट केला, पण सुकन्याला माहित होतं की माझे पिता आहेत आणि त्यांच्यामध्ये थोडासा गैरसमज निर्माण झालेला आहे, आणि म्हणून तिने प्रेमाने हसत हसत तिने राजाला सगळी कथा सांगली, राजाला आली आनंद वाटला, का इतका मोठा, बघायला गेलं जर राजा शरीर जर तिथून निघून गेला असता तर किती मोठं भयानक आहे की माझ्या कन्येने कुळाला नष्ट केलेलं आहे, हा विचार घेऊन जर राजा तिथून गेला असता तर आयुष्यभर त्याच्या डोक्यामध्ये हा विचार राहिला असता की माझी कन्या कशी भ्रष्ट आहे, पण ती भ्रष्ट नव्हती, पतिव्रता होती, म्हणजे एकतर गैरसमज झाल्यामुळे, कारण अपूर्णतेमुळे हा गैरसमज आला, राजा जसा आहे तसे पाहू शकला नाही, आणि त्यामुळे ही चूक, ही ऑफेन्सिव्ह अटिट्यूड, ही फॉल्टी अटिट्यूड घेऊन जर राजा परतला असता तर जीवन नष्ट झालं असतं, तर म्हणून इथे आपण पाहतोय की जर संबंध व्यवस्थित असतील तर गैरसमज हे होतात. का होतात? कारण आपण पूर्ण नाहीये. या जगामध्ये कृष्ण शुद्ध भक्त जर सोडले, आचार्य जर सोडले, तर या जगामध्ये कोणी शुद्ध नाहीये, कोणी पूर्ण नाहीये. आणि आपण कसं आहे, आपण अशुद्ध आहोत, आपण बद्ध आहोत, त्यामुळे निश्चित आपल्यामध्ये ही अपूर्णता येते. आणि अपूर्णतेचं ज्यावेळेला प्रकटीकरण होतं ना, त्यावेळेलाही गैरसमज निर्माण होत असतो. आणि म्हणून या गैरसमजेतून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे की संबंध, आपण संबंध प्रस्थापित करायला शिकलं पाहिजे. आणि जितके संबंध आपण चांगले ठेवू तितके आपण ह्या गैरसमजेतून फटाफट बाहेर पडू शकतो. म्हणून आपण ह्याच्या उपाय काय पाहूया, कारण हे सगळं झालं महत्वाचं, उपाय पाहायला पाहिजे. तर उपाय असे आहेत, पहिला आहे की जर आपण असं पाहिलं की या जगामध्ये प्रत्येक व्यक्तींमध्ये अपूर्णता असल्यामुळे निश्चित काही ना काहीतरी घडतं आणि त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होतो. म्हणून जर आपल्या संबंधामध्ये जर कृष्ण असतील आणि संबंध जर चांगले असतील तर पहिला उपाय असा आहे की जरी एखादी चूक आपण पाहिली, भले ती आहे नाही ती गोष्ट निराळी, पण आपल्याला दिसली आपल्या अपूर्णतेमुळे, तर आपले संबंध जर चांगले असतील तर पहिला उपाय आहे की आपण लगेच त्या व्यक्तीला ऍक्सेप्ट करू आणि लगेच रिस्पेक्ट करू. जे शर्यतीने केलं, तुरंत त्वरित राजा शर्यतीने सुकन्याला ऍक्सेप्ट केलं आणि तिला रिस्पेक्ट सुद्धा दिला, तिला मान दिला, सन्मान दिला. का? कारण त्यांचे संबंध चांगले होते. चूक होती, ही चूक राजाची होती, राजाने तो गैरसमज निर्माण केलेला होता, पण संबंध चांगले असल्यामुळे काय झाले, त्वरित राजाने काय केलं, जसं ते समजलं राजाने लगेच ऍक्सेप्ट केलं, रिस्पेक्ट दिलं. पहिलं असं आहे की जर संबंध चांगले असतील तर ऍक्सेप्ट आणि रिस्पेक्ट हे त्वरित होतं. याला जास्त काही जास्त म्हणजे ताकद लावायची गरज नाही, जास्त बुद्धी लावायची गरज नाही, काही नाही, इमिजिएट होऊ शकतं. का? संबंध चांगले. जसं आई मुलाचे किती जरी चुका असतील, किती जरी चुका असतील, कारण ती लगेच ऍक्सेप्ट करते, लगेच रिस्पेक्ट देते. का? कारण जिव्हाळा चांगला आहे, संबंध चांगला आहे. मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा तो विसरतो, आयला ती गोष्ट निराळी. का? इथे महत्वाची गोष्ट काय, ऍक्सेप्ट आणि रिस्पेक्ट कधी होऊ शकतं, ज्या वेळेला त्या संबंधामध्ये कृष्ण भरभरून आहेत. आणि आपल्यामध्ये भगवान श्रीकृष्ण हे कमतरत आहे का, हे कृष्ण भावनावृत आंदोलन आहेत. कृष्ण सगळीकडे आहेत, कृष्ण भरलेले आहेत, फक्त आपण त्यांना आपल्या जीवनामध्ये भरभरून आणायचं आहे. ते जर होईल आणि एकट्याने करून होत नाहीये, हे संबंध जर प्रस्थापित करायचं असेल तर संघामध्ये व्हायला पाहिजे. आणि म्हणून पहिलं आहे ऍक्सेप्ट आणि रिस्पेक्ट. ते कधी होऊ शकतं, इमिजिएट, त्याच वेळेला ज्या वेळेला आपले संबंध चांगले, संबंधामध्ये कृष्ण आहेत, ठीक आहे. दुसरं आहे, कधी कधी ऍक्सेप्ट आणि रिस्पेक्ट करायला फार कठीण जातं. मग काय करायला पाहिजे? मग दुसरा उपाय असा आहे की हे जर कठीण होत असेल त्वरित, तर जाऊन त्या व्यक्तीला भेटलं पाहिजे. त्या व्यक्तीला भेटून आपली अपूर्णता हे सांगितलं पाहिजे. दोष तुमच्यामध्ये म्हणून सांगायचं नाही, ही माझी अपूर्णता आहे प्रभूजी, मला असं असं वाटतंय, असं मला असं वाटतं, ही माझी गैरसमजूत आहे, कृपया करून दूर करा. असं जेव्हा आपण डायरेक्ट जाऊन भेटू ना, त्वरित समस्या निघू शकते. आपल्याला कळतं चूक माझी आहे, चूक त्या समोरच्या व्यक्तीची नाही, माझ्या अपूर्णतेमुळे त्या व्यक्तीला मी असं समजून घेतलेलं आहे. आणि कधी कधी काय होतं, आपण एक अशी आयडेंटिटी बनवतो आणि तीच आयडेंटिटी आपण आयुष्यभर डोक्यामध्ये ठेवतो. तसं नसतं, व्यक्ती हा जो साधक या कृष्ण भावनेमध्ये आलेला आहे तो दिवसेंदिवस बदलत जातो. हे आपल्याला आपण एकच आयडेंटिटी, हा म्हणजे असा, आणि त्याला त्याच त्या ट्रायंगलमध्ये आपण पाहतो. का? कारण गैरसमज भरपूर घेतलेले आणि संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. म्हणून जर असं काय होत असेल तर जाऊन त्या व्यक्तीला आपण विचारलं पाहिजे. जसं मी दोन उदाहरणं देईन, ही उदाहरणं मी ऐकलेली आहेत, कितपत खरी आहेत हे मला माहिती नाही, पण उदाहरणं ऐकण्यासाठी खूप सुंदर आहेत. जसं एक वरिष्ठ भक्त एकदा त्यांनी मंदिरमध्ये पाहिलं की एक व्यक्ती आहे, तो डाव्या हाताने जप करतोय. तर त्यांना थोडंसं वाटलं, अरे हा व्यक्ती डाव्या हाताने जप, उजव्या हाताने जप करा, डाव्या हाताने का करतो जप? मग त्यांना थोडंसं हे वाटलं, हे चुकीचं करतो. आणि म्हणून त्यांनी डायरेक्ट त्याला भेटले आणि त्याला म्हणले, बाबा तुला कोणी सांगितलं नाही का की डाव्या हाताने कधी जप करू नये म्हणून? तो म्हणला, प्रभूजी मला उजवा हातच नाही हो. त्या व्यक्तीला इतका पश्चाताप वाटला, पण त्यांनी काय केलं, त्यांनी विचारलं जाऊन डायरेक्ट. म्हणून ते हे झाले. ते जर विचारलंच नसतं तर ते कित्येक दिवस तेच घेऊन बसले. हा व्यक्ती ह्याला काही समजत नाही, ह्याला कोणी ज्ञान दिले का नाही, ह्याला काही समजत, डाव्या हाताने जप करतो डाव्या हाताने जप करतो. त्या व्यक्तीला ज्यावेळेला समजलं त्यावेळेला त्यांनी क्षमा मागली, म्हणजे कृपया करून मला क्षमा कर. आणि इथे हा अपराध नष्ट होतो का, कारण आपण अपूर्ण आहे, आपण ती स्थिती ॲज इट इज नाही पाहू शकत, म्हणून आपण त्यांना डायरेक्ट भेटलो आणि आपली अपूर्णता आपण त्यांच्यासमोर प्रकट केलेली. असं नाही सांगितलं तुमच्यामध्ये दोष आहे तुम्ही दोष सुधारा, नाही, आपली अपूर्णता आपण त्यांच्यासमोर प्रकट करतो की मला हे समजत नाही आहे, कृपया करून मला याच्यातून बाहेर काढा. आणि लगेच ती इमिजिएट बाहेर पडली. दुसरी गोष्ट अशी की एकदा एक ब्रह्मचारी असं म्हणतात की ब्रह्मचारी म्हणजे भालं ना खाईबो आर भालं ना पळीबो, म्हणजे चांगलं नाही खाल्लं पाहिजे चांगलं नाही घातलं पाहिजे म्हणतात रघुनाथदास गोस्वामीना श्री चैतन्य महापुण्य उपदेश दिलेले. तर ब्रह्मचारी जीवनामध्ये असं म्हणतात की थोडंसं आपण साधं आहार घ्यायला पाहिजे. तर एक ब्रह्मचारी हा रोज भगवंतांना अर्पण केलेला राजभोग खायचा, रोज खायचा. तर एका वरिष्ठांनी पाहिलं, ते म्हणतात अरे मी रोज ह्यांना क्लासमध्ये सांगतोय की हे खायचं नाही हा रोज खातोय ह्याला समजत नाही का. आणि म्हणून एक दिवस त्यांनी काय केलं, त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की बाबा ब्रह्मचर्यासाठी हा राजभोग असं रोज खाल्लं ठीक आहे महाप्रसाद ठीक आहे, तुला तू त्याचा एक तू मला असं वाटतं की तू त्या राजभोगचा भोग केला का, तू रोज राजभोग खातोय चांगलं नाहीये. त्यावेळेला त्या दुसऱ्या ब्रह्मचारीने असं काय उत्तर दिलं, हे उत्तर ऐकल्यानंतर यांना इतका पश्चाताप झाला. तर ते दुसरे ब्रह्मचारी म्हणाले प्रभूजी मी रोज तुमच्याकडून निश्चित ऐकतोय, पण इस्कॉनमध्ये यायच्या अगोदर मी इतकं मांस खाल्लेलं आहे या मांसाहाराच्या इच्छेतून मला मुक्त व्हायचं आहे, मला दुसरा काही उपाय दिसत नाही, मी भगवंतांना डायरेक्ट अर्पण केलेला राजभोग मी खातोय. पहा ह्याच्यामध्ये किती स्पष्टता आहे, म्हणजे दुसऱ्या उत्तरमध्ये ह्याच्यामध्ये चूक आहे का, अजिबात चूक नाही. चूक कुणाची आहे, ह्या व्यक्तीची चूक आहे जो बघतोय की रोज हा राजभोग का खातोय, त्या व्यक्तीची अजिबात चूक नाही, तो स्वतःला रिपेअर करतोय स्वतःला दुरुस्त करतोय की ती मांस खाण्याची इच्छा ही जी इच्छा आहे तो काय करतोय त्याला डायव्हर्ट करतोय कृष्ण भावनेमध्ये, जेणेकरून मी इथे भगवंतांना अर्पण केलेला डायरेक्ट महाप्रसाद म्हणजे तो ऑप्युलेंट असेल मी खातोय ज्याच्याद्वारे माझी ती इच्छा शुद्ध होईल. आणि हे ज्यावेळी त्या वरिष्ठ भक्तांना समजतं ते त्यांना प्रणामच करतात, म्हणतात माझी चूक झालेली आहे मला क्षमा कर. आणि रोज ते भक्त त्याला राजभोग आणून देत होते, खा तू खा. हे काय झालं, डायरेक्ट त्यांना अप्रोच केल्यामुळं ही गैरसमज दूर गेली. हे जर नसतं तर ही फॉल्सी ॲटिट्यूड ऑफेन्सिव्ह ॲटिट्यूड ही अपराधयुक्त भावना घेऊन आपण जर आयुष्यभर राहिलो ना तर कृष्ण आपली सेवा आपला जप आपलं कार्य आपलं अध्ययन कधीच स्वीकार करणार नाहीत. का, कारण कृष्णांना भावना हवी आहे, कृष्णांना आपली कृती नको. तर म्हणून हा दुसरा पर्याय आहे, जर ॲक्सेप्ट रिस्पेक्ट जर जमत नसेल तर डायरेक्ट आपण जाऊन त्यांना विचारलं पाहिजे आणि ही आपली अपूर्णता हे समजलं पाहिजे, ही आपली चूक आहे आपली अपूर्णता आहे आपण त्यांना हे प्रकट करायला पाहिजे. आणि तिसरं आहे की कधी कधी समोर जाऊन विचारणं सुद्धा कधी कधी भीती वाटते. मग काय करायला पाहिजे, तर एका परिपक्व आणि वरिष्ठ भक्तांच्या जवळ गेलं पाहिजे. जो भक्त ज्या भक्ताला बऱ्यापैकी या भौतिक संसाराचं ज्ञान आहे त्याचबरोबर अध्यात्माचं ज्ञान आहे, केवळ पुस्तकांमधले ज्ञान असलेल्या भक्तांकडे नाही जायचं. ज्यांना या जगामध्ये हे जग कसं चालतं या जगामध्ये काय चाललेलं आहे, कारण प्रॅक्टिकल लेवलवर अध्यात्म कसं आणू शकतं हा तोच व्यक्ती सांगू शकतो ज्याने या भौतिक जगाचा गाढा अनुभव आहे. म्हणून अशा परिपक्व भक्ताकडे गेलं पाहिजे की ज्याला हा सगळा अनुभव आहे, बोथ मटेरियल आणि स्पिरिच्युअल. केवळ स्पिरिच्युअल देऊन चालत नाही, स्पिरिच्युअल म्हणजे काय, शास्त्राचं ॲज इट इज आपण सांगतो पण तसं होत नाही. तर ज्यावेळेला हे ॲक्सेप्ट रिस्पेक्ट होत नाही किंवा डायरेक्ट आपल्याला त्यांच्यासमोर आपण बोलू शकत नाही, त्यावेळेला आपण अशा वरिष्ठ भक्ताकडे गेलं पाहिजे जो परिपक्व आहे ज्यांना संपूर्ण ज्ञान आहे, अशा व्यक्तीकडे जाऊन आपण आपली अपूर्ण सांगितलं प्रभूजी या भक्तांबद्दल माझ्या मनामध्ये थोडीशी गैरसमज आलेला आहे मी कसा दूर करू त्याला, आणि तो भक्त आपल्याला निश्चित मार्गदर्शन करेन. आपल्याला त्यावेळेला कळतं कारण त्या भक्ताने अभ्यास केलेला असतो, त्याला माहीत असतं की बाबा रे हे असं नाही आहे, ही चूक आपली स्वतःची आहे, तो त्याला सांगतो ही तू चूक तुझी आहे, अशा पद्धतीने तो स्वतःला दुरुस्त करू शकतो. तर अशा तीन स्तरामध्ये आपण गैरसमजूत दूर करू शकतो. असे बरेच असतील मला जेवढे, म्हणजे मी सध्या त्या ह्याच्यामध्येच अडकलोय, तर मी सध्या असा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि करणार आहे. तर हे मला एवढंच समजलं, ह्याच्या पुढचं मला माहीत नाही, ह्याच्या मागचंही मला माहीत नाही, एवढं मला माहीत आहे मी बोलतोय. तर हे तीन गोष्टी, जर ॲक्सेप्ट रिस्पेक्ट जर जमत नसेल इमिजिएट तर जाऊन त्या व्यक्तीला डायरेक्ट भेटलं पाहिजे, डायरेक्ट भेटायला जमत नसेल तर आपण अशा वरिष्ठांच्याकडे गेले पाहिजे ज्यांना बऱ्यापैकी ज्ञान आहे, त्यांना भेटून आपण ही गैरसमज दूर केली पाहिजे. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं या प्रवचनाचं जर सार काय असेल तर संबंध व्यवस्थित नसतील तर 100% गैरसमज हा निर्माण होणार. का? कारण आपण सगळे अपूर्ण आहोत, अपूर्णतेचं प्रकटीकरण आहे गैरसमज, हे राहतच. म्हणून संबंधांमध्ये जर कृष्ण असतील तर जरी गैरसमज आपल्या हृदयामध्ये आला तर तो त्वरित जाऊ शकतो, कारण आपण लगेच ॲक्सेप्ट आणि रिस्पेक्ट. म्हणून जितकं संबंधांमध्ये स्वच्छता येईल, स्पष्टता येईल, जितके संबंधांमध्ये कृष्ण येतील तितकं गैरसमज होण्याचे चान्सेस फार कमी असतात. जरी आला तरी त्वरित आपल्या हृदयातून जाऊ शकतो, कारण आपलं प्रेम त्या भक्तांवर असतं. तर म्हणून माझा एकच या संपूर्ण म्हणजे हे जे इथे जे जो जे पास टाईम जे काही भागवतला प्रसंग चाललेला आहे, की जिथे असं झालं असतं की राजा शर्यतीने जरा गैरसमज धरून बसला असता तर तो कधीच सुकन्येबरोबर म्हणजे त्यांचं कधीच संबंध व्यवस्थित झाले नसते, पण इमिजिएट अप्रोच केलं आणि संबंध चांगले असल्यामुळे तिने लगेच रिस्पॉन्स दिला आणि दोघांचे संबंध परत प्रस्थापित झाले. तर म्हणून अशा पद्धतीने आपण या आपल्या भक्ती समुदायामध्ये राहत असताना साधनेबरोबर आपल्याला संबंधांना व्यवस्थित ठेवणे फार गरजेचं आहे. जितके संबंध व्यवस्थित असतील तितकं आपण आपले गैरसमजुती फार कमी होतील आणि संबंध व्यवस्थित करण्यासाठी संबंधांमध्ये भगवान श्रीकृष्णांना स्थान देणं फार गरजेचं आहे. तर हा या प्रवचनाचा विषय आहे. हरे कृष्ण. जर कुणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. यस नवदीपती प्रभू. खूप सुंदर प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की माझ्याबद्दल जर गैरसमज दुसऱ्याच्या मनामध्ये निर्माण तो आपल्याला अप्रोचच होत नाही तर समस्या त्यानेही संबंध बिघडतात ना. तर याच्यासाठी ना आपण एक भक्ताचं जीवन कसं असावं हे पाहिलं पाहिजे. मी एक भक्त आहे जसं तो श्लोक आहे ना, मी नेहमी म्हणतो ते 12 अध्यायामध्ये ना काय उद्विजते लोकात न उद्विजते क्षय. म्हणजे भक्त असा असतो की ज्याला जो दुसऱ्यांना पाहून कधी विचलित होत नाही किंवा ज्या भक्ताला पाहून दुसरे लोक विचलित होत नाही, तर हा भक्ताची क्वालिटी आहे. तर आपण असं राहायला शिकलं पाहिजे की माझ्यामुळं गैरसमज निर्माण होणारच नाही ही एक आपली हे राहायला पाहिजे. पण असं होत नाही. का? कारण अपूर्णता आहे. पण आपण प्रयत्न केला पाहिजे. का? तर जे काही गोष्टी जसं स्टँडर्ड जे असतं ते आपण व्यवस्थित पालन केलं तर गैरसमज निर्माण होण्याचे प्रश्नच होत नाही. आणि तरी सुद्धा झाले तर शेवटी भक्ताचा दोष आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पण आपण असं राहिलं पाहिजे की नेहमी आपण गैरसमज निर्माण होणार नाही राहील. जसं मला आठवते मी ज्यावेळेला नवीन होतो, नवीन म्हणजे मी मंदिरमध्ये येत होतो हे नाही आपल्या आश्रममध्ये वगैरे, तर मी पाहिलं की एक भक्त आहे ना, एक भक्त कानामध्ये ना इयरफोन घालून काहीतरी ऐकतो. मी म्हटलं अरे हा रेडिओ मिरची ऐकतोय. कारण आपल्याला एक आपण भौतिकवाद त्यावेळेला पूर्ण भौतिकवादी म्हणजे काय त्यांना माहित आहे इयरफोन कानामध्ये म्हणजे काय ऐकतो रेडिओ मिरची ऐकतोय. आता ते बंद बी झालं असं माहित नाही. तर हा गैरसमज झाला ना. म्हणजे काय आपण अशा भक्तांना प्रशिक्षण दिलं पाहिजे की बाबा रे ज्यावेळेला समाजामध्ये आपण राहतो त्यावेळेला समाजामध्ये राहत असताना आपण इस्कॉनला प्रतिनिधित्व करतोय, आपली जी ऍक्शन आहे आपलं जे कार्य आहे त्या कार्याद्वारे दुसरा कोणी विचलित होणार नाही हे आपण शिकवलं पाहिजे आणि आपण स्वतः केलं पाहिजे. तर आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मनामध्ये गैरसमज होत असेल तर ती त्याची चूक आहे. पण आपण असं राहिलं पाहिजे की गैरसमज निर्माण होणार नाही, प्रयत्न करणं आपलं कार्य आहे. शेवटी झाला आणि होणार. का? कारण अपूर्णता आहे हे होणार. पण तुम्हाला समजलं तर ना, तुम्हाला जर समजलं तर तो जर व्यक्ती अप्रोच झाला तर गैरसमज दूर होईलच ना. पण तो कुठे तुम्हाला माहीतच नाही. आता मला माहीतच नाही की माझ्याबद्दल गैरसमज झालेला आहे, मला माहीतच नाही मी दूर कसा करेन. हा तुम्हाला माहीत असेल तर तो व्यक्ती येऊन अप्रोच करेल. किंवा झाला आपल्याला वाटलं आपणच स्वतः त्याच्याकडे जायचं बाबा असं असेल तर बाबा हे असं असं आहे हे असं काही नाहीये. पण गैरसमज दूर व्हायला पाहिजे. का? कारण कृष्ण भावनेमध्ये कार्य करत असताना जर गैरसमज झाले तर भावना दूषित होते, भावना कलुषित होते. आणि कलुषित भावनेने आपण कितीतरी चांगलं सगळं केलं तरी भगवंत ते स्वीकार करत नाहीत. म्हणून वर्षानुवर्षे जसं चैतन्य चरित म्हणते ना की बहु जन्म यदि करे श्रवण कीर्तन तबे ना पाईबे कृष्णेर चरण. का असं? कारण फॉल्टी ॲटिट्यूड, ऑफेन्सिव्ह ॲटिट्यूड कृष्ण स्वीकार करत नाही आहेत. म्हणून लवकरात लवकर संबंधांमध्ये स्पष्टता, संबंधांमध्ये स्वच्छतेनं फार गरजेचं आहे. त्याने कृष्ण लवकर संतुष्ट होतात आणि जे काय आपण करतो ते भगवान स्वीकार करतात. ठीक आहे प्रभू, हरे कृष्ण. हा खूप सुंदर प्रश्न आहे हा. तर अद्वैत कृष्ण खूप विचारत आहेत, अल्टरमधून विचारत आहेत. तर की समजा एका एखाद्याला गैरसमज निर्माण होतो, तर ज्याच्याबद्दल गैरसमज निर्माण झाला त्याला काय तोटा होतो? त्याला काही तोटा होत नाही, त्याला काही नाही, कारण तो बिचारा साप आहे. आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य करतो. या भक्तीमध्ये प्रत्येक व्यक्ती किती अनर्थ घेऊन आलेला आपल्याला माहिती नाहीये. आपण काय करतो, सगळ्यांना एकाच लेवल घेतो, मी करतोय, हा करतोय, हा करतो, ह्याने करायलाच पाहिजे. अरे बाबा, त्याचे अनर्थ त्याच्यापाशी आहेत ना, त्यामुळे त्याला काही दोष नाही. तो व्यक्ती प्रगती करतोय, तो व्यक्ती प्रगती करतोय, त्याला काही तोटा नाही. गैरसमज जो निर्माण करून घेतो त्याची भावना दूषित होते आणि त्याला समस्या येते. म्हणून आपण आपल्या मनामध्ये अजिबात गैरसमज आणायचं नाही. दुसऱ्याने किती जरी केला तरी हरकत नाही, पण आपण एका वैष्णवाचं हे असं चरित्र असतं की तो गैरसमज निर्माण होणार नाही असं तो राहतो, पण 100% असं होणार नाही. का? कारण आपण पूर्ण नाही. ठीक आहे प्रभू, हरे कृष्ण. हां, ओके. इसलिए मैंने बोला ना कि अगर एक्सेप्ट रिस्पेक्ट नहीं जम रहा है ना, तो डायरेक्ट बोलने के लिए ईगो है. ठीक है, वो भी डायरेक्ट नहीं बोल सकते, तो किसी भक्त के पास जाना है जो वरिष्ठ है, उनके पास जाते हुए हमें बताना चाहिए कि पर्सनली वो मतलब तीसरा व्यक्ति जो परिपक्व है उसके पास जाके बोलना है कि इस भक्त के मतलब उसके क्या बोल सकते उनका मेरे मन में गैरसमझ निर्माण हुआ है, इसलिए मैं क्या कर सकता हूं आप मुझे बताइए. क्योंकि हम क्या करते हैं, हम अगर ऐसा किसी को बोलने जाएंगे तो कभी कोई झगड़ा भी हो सकता है. अरे आप ऐसे कैसे समझे, आपने मुझे ऐसा कैसे समझे, झगड़ा भी हो सकता है. इसलिए पहले मुझे यह तय करना है कि यह अपूर्णता मेरी है, यह दोष मेरा है और मुझे रिपेयर होना है, मुझे करेक्ट होना है. तो कृपया करके एक एटिकेट के साथ हमें अप्रोच होना है कि कृपया करके मुझे बताइए किसे मैं क्या कर सकता हूं. और सबसे इंपॉर्टेंट यह है कि मेरा कहना यह है कि जब तक कृष्ण नहीं आते बीच में तब तक नहीं होने वाला. कृष्ण बीच में चाहिए, क्योंकि कृष्ण ऐसे हैं जो भी अपूर्णता है, कौन सी भी अपूर्णता अगर कृष्ण के साथ जुड़ती हो पूर्ण हो जाएगी. कृष्ण पूर्ण है, इसलिए मेन है कृष्ण आने चाहिए बीच में. कृष्ण आएंगे अपने आप ये हो जाएगा. कृष्णों को एब्सेंट नहीं करता तो वो बाहर के जगत के तो होगा ही नहीं, क्योंकि बाहर के जगत में सभी समस्या है. इसलिए कोर्ट और हॉस्पिटल और ये सब क्यों, पुलिस स्टेशन क्यों अभी भरा हुआ है सब. और उनका संबंध कभी आएगा नहीं, क्योंकि भौतिक लेवल पे संबंध कभी एक नहीं हो सकता, वो हमेशा क्रॉस ही रहेगा. क्यों? कृष्ण नहीं है. लेकिन हम यहां पे आए हैं, हमारे बीच में अगर कृष्ण, क्योंकि कृष्ण इसलिए तो है ना, तक हमारे बीच में कृष्ण आएंगे तो अपने आप संबंध स्वच्छ हो जाएगा, स्पष्ट हो जाएगा, शुद्ध हो जाएगा. ठीक है, तो एसेंस यही है, ज्यादा से ज्यादा संबंधों में कृष्ण चाहिए, बाकी कुछ. ठीक है प्रभु, हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद.